खंड पाचवा, प्रकरण सहावे, माझा प्रयत्न. पुण्याला पोचल्यानंतर उत्तर क्रिया वगैरे आटपून सोसायटीचा योगक्षेम यापुढे कसा चालवावा आणि मी सोसायटीत दाखल व्हावे की नाही या प्रश्नाच्या चर्चेला आम्ही सर्वजण लागलो. माझ्यावर मोठा भार येऊन पडला. गोखले जिवंत असेपर्यंत मी सोसायटीमध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्न उपस्थित होत नव्हता. गोखल्यांची आज्ञा किंवा इच्छा असेल त्याप्रमाणे करायचे एवढेच माझे काम होते. ही स्थिती मला पसंत होती. भारत वर्षरूपी तुफान समुद्रामध्ये माझ्या आयुष्याचे तारू ढकलताना मला कोणी सुकाणी पाहिजे होता आणि गोखल्यांसारखा सुकाणी मिळाल्यावर मला कसलीच धास्ती नव्हती. आता मला वाटू लागले की मी सोसायटीत दाखल होण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. गोखल्यांच्या आत्म्याची अशीच इच्छा असणार असे मला वाटे. मी संकोच न धरता व दृढपणे त्या प्रयत्नाला लागलो. त्यावेळी सोसायटीचे बहुतेक सर्व सभासद पुण्यात उपस्थित होते. त्यांना विनविण्याचे व माझ्याविषयी त्यांना जे भय वाटत होते ते दूर करण्याचे काम मी सुरू केले. पण सभासदांमध्ये त्याबाबतीत मतभेद असल्याचे माझ्या नजरेला आले. काहींचे मत मला दाखल करण्याच्या बाजूचे होते, इतर दृढपणे मला सोसायटीत घेण्याच्या विरोधात होते. दोघांनाही माझ्याबद्दल प्रेम वाटत होते हे मला दिसतच होते. पण माझ्याविषयीच्या प्रेमापेक्षा सोसायटीविषयीची त्यांची निष्ठा कदाचित अधिक होती. माझ्यावरील प्रेमापेक्षा कमी तर नव्हतीच. त्यामुळे आमची सर्व चर्चा मित्रत्वाच्या नात्याने व केवळ सिद्धांतांना अनुसरून चाललेली होती. विरुद्ध पक्षाच्या मंडळींना असे वाटत होते की अनेक बाबतीत माझ्या व त्यांच्या विचारांमध्ये उत्तर दक्षिण ध्रुवांइतके अंतर आहे. याहूनही विशेष म्हणजे त्यांना असे वाटत होते की ज्या ध्येयावर दृष्टी ठेवून गोखल्यांनी सोसायटीची रचना केली त्या ध्येयांनाच माझ्या सोसायटीत राहण्याने धक्का पोचण्याचा पूर्ण संभव आहे. अर्थातच हे त्यांना सहन होण्यासारखे नव्हते. पुष्कळ चर्चा झाल्यानंतर आम्ही आपापल्या ठिकाणी गेलो. सभासदांनी अखेरचा निर्णय करण्याचे पुढील सभेवर टाकले. घरी जात असता मी विचारांच्या भोवऱ्यात सापडलो. सोसायटीत बहुमताने दाखल होण्याचा प्रसंग आला तर तसे दाखल होणे इष्ट म्हणता येईल का? ही माझी गोखल्यांबद्दलची निष्ठा म्हणता येईल का? माझ्याविरुद्ध मत पडले तर त्यामुळे सोसायटीची स्थिती बिकट करण्याला मीच कारण झालो असे नाही का होणार? मला स्पष्ट दिसून आले की सोसायटीच्या सभासदांमध्ये जोपर्यंत मला दाखल करण्याबद्दल मतभेद असेल तोपर्यंत माझा मीच दाखल होण्याचा आग्रह सोडून दिला पाहिजे. तेणेकरूनच विरुद्ध पक्षाची नाजूक स्थितीत पडण्यापासून सुटका होईल आणि त्यानेच सोसायटी व गोखले यांच्याबद्दलचे माझे कर्तव्य मी केले असे होईल. अंतरात्म्यात हा निर्णय होताच मी श्रीयुत शास्त्री यांना पत्र लिहिले की त्यांनी मी दाखल होण्याचा विचार करण्याकरिता सभा भरवूच नये. विरोध करणाऱ्यांना हा माझा निश्चय फार आवडला. ते धर्म संकटातून बचावले. त्यांच्या माझ्यामधील स्नेहसंबंध अधिक मजबूत झाले आणि सोसायटीमध्ये दाखल होण्यासंबंधीचा माझा अर्ज परत घेऊनच मी सोसायटीचा खराखुरा सभासद झालो. अनुभवाने आता मला दिसते की मी सोसायटीचा रितसर सभासद झालो नाही हे ठीकच झाले व सभासदांनी माझ्या सभासदत्वाला केलेला विरोध योग्य होता. त्यांच्या माझ्या सिद्धांतामध्ये भेद असल्याचे अनुभवाने सिद्ध झाले आहे. पण मतभेदाची जाणीव असताही त्यांच्या माझ्यामध्ये आत्म्याचे अंतर कधीच पडलेले नाही. कटुता कधीच उत्पन्न झालेली नाही. मतभेद असताही आमचे बंधुत्वाचे आणि मैत्रीचे नाते कायम राहिले आहे. सोसायटीचे स्थान माझ्या दृष्टीने नेहमी यात्रेचे स्थानच होऊन राहिले आहे. लौकिक दृष्टीने मी तिचा सभासद नसेना का, पण आध्यात्मिक दृष्टीने मी सभासद आहेच. लौकिक संबंधांपेक्षा आध्यात्मिक संबंध अधिक मौल्यवान आहे. आध्यात्मिक संबंधांखेरीज लौकिक संबंध हा प्राणाशिवायच्या देहाप्रमाणे होय.